ஸ்ரீனா மூகம் கரோதி வாசாலம் பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா த்வம் அஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர்பிரம்மா குருர்விஷ்ணு குருர்தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நம. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய சதிபோதிதாம் பகவதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனினாம் மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீம் பகவதிம் அஷ்டாதசாத்யாயினி அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷினி. நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாயத பத்ர நேத்ர ஏனத்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய சதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத சுன்வந்தி திவ்யைஷ்டவை வேதை சாங்க பதக்ரமோபநிஷதை காயந்தியம் சாமகா தியானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தியம் யோகினோ யஸ்யாந்தம் நவிது சுரா சுரகணா தேவாய தஸ்மை நம. ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சாரதாபசமனம் சமரதம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷச்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே. ஞானே சாங்கிரி சரோஜலுப்த மதுப ஸ்வாமீ ஸ்வரூபாங்கிதஹ சந்தானாம் வசனானுபூதி பதிக சாக்ஷி ஸ்வயம் காபரி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ மிருத்தௌ துகாராமவத் சோஹம் யோகரதங்க்ருதார்த்த चरितम् वंदे यतिम् माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गनिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
जेणे पाहलिया पहाटे भेदाची चोरवेळ फिटे रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे नि विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतु फुणगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरु मृग जळते। ज्या सद्गुरु रूपी सूर्याचा उदय होत असताना जेव्हा फटफटत याचा अर्थ प्रकाश पडायला सुरुवात होते। भेदाची चोर वेळ फिटे तेव्हा भेद सर्व भेद नाहीसे होतात। घन सुषुप्त अज्ञान दशेमध्ये असणारे भेद ते सर्व भेद संपून जीव हा परमात्म्याशी समरस होऊन जातो। रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी भेदाची चोरवेळ नाहीशी होते फिटून जाते आणि साधक पांथिक योगी हे आत्मानुभवाच्या वाटेवर अग्रेसर होतात प्रवास करायला बाहेर पडतात। एकदा ती विचित्र वेळ संपली की मग प्रवास निर्धास्तपणाने करता येतो। चोर वेळेमध्ये प्रवास नाही। जयाचे नि विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतु फुणगे आत्मानात्म विवेक सद्गुरु जो शिकवतात तो सद्गुरु रूपी सूर्याच्या योगाने आत्मानात्म विवेकाची जी किरण पांथिक अनुभवत असतो त्याच्या योगाने उन्मेख सूर्यकांतु फुणगे। उन्मेख म्हणजे ज्ञान। सूर्यकांत मणी ही एक संस्कृत वाङ्मयातली कल्पना उत्तम कल्पना। सूर्य प्रकाशामध्ये सूर्यकांत मणी हा प्रदीप्त होतो त्याच्यातून जणू ठिणग्या बाहेर पडतात तो अग्नी लोलकासारखा होऊन जातो। तसंच चंद्रकांत मणी ही देखील एक कल्पना संस्कृत वाङ्मयात आलेली आहेच। जसं चंद्रकांत मणी चंद्राच्या शीतल किरणांच्या योगाने पाझरायला सुरुवात होते तसं सूर्यकांत मणी हा प्रकाशित होतो। पुढे पुढे तो इतका तापतो की त्याच्यातूनच सूर्यासारख्या ठिणग्या बाहेर पडतात. आत्मानात्म विवेकाचे किरण लाभल्याबरोबर या सद्गुरुरूपी सूर्यापासून शिष्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानरूपी सूर्यकांत मणी हा चांगलाच प्रज्वलित होतो आणि त्यामुळं त्याच्या बुद्धीमध्ये मनामध्ये चित्तामध्ये जे अज्ञान आणि अज्ञानापोटी संसार संसाराची अरण्याच्या अरण्य ती सर्व जळून जायला सुरुवात होते. दीपले जाळी ती दांगे संसाराची संसाररूपी अरण्य त्यामुळे जळून जायला सुरुवात होते जळून जातात. जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरु मृग जळते या किरणांचा मावळवीत विश्वाभासू विश्वाचा आभास मावळून टाकणाऱ्या या नवल चंडांश नवल सद्गुरूपी सूर्यामुळं त्यांच्या प्रखर किरणांचा समुदाय जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू स्वरूप रूपी माळ भूमीवर माळ रानावर जेव्हा तो प्रकाश टाकायला सुरुवात करतो ये महासिद्धीचा पुरु मृग जळते तेव्हा काही काळ अनेक प्रकारच्या सिद्धींचं मृगजळ हे साधकाला अनुभवाला यायला सुरुवात होते. प्रखर सूर्य किरणांमध्ये जमीन तापल्यामुळं जमिनीच्या वर असणारी जी हवा आहे तर ती हवा हलकी होऊन वर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये दुरून पाहणाऱ्याला तिथं पाणी आहे असा आभास होतो त्याला मृगजळ असं म्हणतात. मृगजळ अशा करता की रानावनात वाळवंटात किंवा ओसाड प्रदेशामध्ये पाण्याने तहानलेलं हरिण दूरवर दिसणार ते पाणी म्हणजे पाण्याचा आभास पाहून त्याकडे वेगाने पळत जात पण त्याला काही पाणी कधीही मिळत नाही. साधकाला साधना करत असताना सद्गुरुरूपी सूर्याच्या प्रकाशामध्ये तो स्वरूप सुख प्राप्त करण्याच्या दरम्यान काही सिद्धी प्राप्त होतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ते खरं म्हणजे मृगजळच असतं. या सिद्धींचं वर्णन शास्त्रांनी अणिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाश्य ईशिता वशिता प्राकाम्य असे शास्त्रीय शब्द आहेत. खरं म्हणजे हे खूप समजून घेण्याची आवश्यकता नाही. याचं कारण असं की त्या बाजूला कोणाकोणाची जरा जास्त रुची असते आणि ज्याला मृगजळ असं म्हटलंय त्याच्याबद्दलच फार डिटेल सविस्तर असं ऐकण्याचा काही लाभही नाही. हे जे शास्त्रांनी वर्णन केलेल्या सिद्धी आहेत याला अष्टमहासिद्धी असं म्हणतात. अणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्म होणं महिमा म्हणजे फार व्यापक होणं लघिमा म्हणजे हलकं होणं जसं वायूने देखील ढकलला जाईल असा होणं प्राकाश्य म्हणजे इह पर अदृश्य अशा विषयांचं ज्ञान प्राप्त होणं ईशिता म्हणजे मायेची मूळ जी प्रेरणा सत्ता ती ताब्यात आल्यामुळं मायेच्या बाबत तो चाहेल तशी त्याला वाटेल तशी थोडी बहुत इकडं तिकडं हालचाल तो करू शकतो एखाद्या वेळेला. वशिता म्हणजे विषय भोगत असताना देखील तो तो अलिप्त राहतो असा एक अर्थ कोणी करतात, किंवा वेगवेगळे विषय त्याला सहज वश होतात, ही जास्तच अडचणीची गोष्ट आहे. विषय वश व्हायला लागले, विषय आवाहन करायला लागले की हा प्रगती झालेला साधक त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता असते. आणि प्राकाम्य म्हणजे आपण ज्याची ज्याची इच्छा धरू ते घडायला सुरुवात होते, ती ती कामना पुरायला सुरुवात होते, पूर्ण व्हायला सुरुवात होते. या सर्व सिद्धी या भगवान विष्णूंपशी आहेत अथवा शिवांपशी आहेत अशी सर्व पारमार्थियांची भावना आहे. त्या ईश्वरापशी आहेत, पण योग्यापशी याच्यातल्या काही काही गोष्टी येण्याची शक्यता असते. जसं वशिता ही गोष्ट विलक्षण आकर्षण शक्ती त्याला प्राप्त होते, जी व्यक्ती त्याला पाहते ती व्यक्ती त्याच्याकडे आकृष्ट होते. खरं म्हणजे या सिद्धींचा उपयोग विशेष नसून ज्याला सिद्धी प्राप्त झाल्या अशा प्रकारच्या, तर ती व्यक्ती चलित होण्याचा फार मोठा धोका असतो. या सिद्धी जशा येतात तशा जर बुद्धी चळली, बुद्धीमध्ये खोट निर्माण झाली, तर त्या निघूनही जातात. मग अशा व्यक्तीची अत्यंत दयनीय अशी परिस्थिती होते. म्हणून याला मृगजळ असं म्हटलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त देखील या फार मोठ्या सिद्धी झाल्या, पण याच्या व्यतिरिक्त देखील काही सिद्धी असू शकतात. संतांच्या ठिकाणी विशेष करून आकर्षण सिद्धी ही असते, दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झालेली असते. ती व्यक्ती पाहून तिने जन्मजन्म काय केलेलं आहे, साधना केलेली आहे, याच्याविषयी त्यांना समजतं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की स्वरूप उखरी स्थिर होण्याच्या दरम्यान प्रखर रश्मीपुंज या सद्गुरुरूपी सूर्यातून आत्मनात्म विवेकाचा बाहेर पडणारा या महासिद्धींचा किंवा सिद्धींचा मोठाच अडथळा निर्माण होतो. कारण सिद्धींच्या योगाने परत देह बुद्धी बळावते. सिद्धींच्या योगानी ती परमेश्वराकडून आलेली गोष्ट असताना स्वतःच्या देहाची महती वाढायला सुरुवात होते. अशा व्यक्तीच्या त्याची देहबुद्धी वाढण्याची शक्यता असते आणि तो आपल्या मार्गावरून विचलित देखील होतो. पण ही गोष्ट घडत असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन मात्र करून ठेवलं. जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू, ये महासिद्धीचा पुरु मृग जळते जो प्रत्येक बोधाचिया माथया सोहम तेचा मध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. प्रत्येक बोध म्हणजे अंतर्यामी होणारी अपरोक्ष अनुभूती परमात्म्याची, ही कोणाला होते? आत असणाऱ्या जाणीवेला, शुद्ध जाणीवेला, जे मुळातच परमात्म स्वरूप आहे, अशा जाणीवेला आपण परमात्माच आहोत अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो. याला प्रत्येक बोध असं म्हणतात. हा प्रत्येक बोध चित्त मन बुद्धी अंतकरण यांच्याही पलीकडे असणारी जी शुद्ध अहंता आहे, यांनाही ओलांडून असणारी जी शुद्ध अहंता आहे, ती शुद्ध अहंता ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत मूळ अहंते वेठलो सैंघ आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई मूळ अहंता की ज्या अहंतेवर देह मन बुद्धी भासतात ज्या अहंतेवरच मन चित्त अंतकरण इत्यादी कार्यरत होतात ही जी मूळ अहंता आहे ती मूळ अहंता तिला आपण परमात्म स्वरूप आहोत असा बोध होणं म्हणजे प्रत्येक बोध प्रत्येक बोधाची या माथया अंतर्यामी आत्मबोध होत असताना या रिद्धी सिद्धींचा महापूर मृगजळ चुकावून तो सूर्य जीवनात जसा जसा वर येतो आणि माथ्यावर येतो फार सुंदर वर्णन केलेलं आहे जो प्रत्येक बोधाची या माथया म्हणजे साधकाला होणारा जो बोध असतो तो बोध सद्गुरु कृपेनंतर हळूहळू वर्धिष्णू होतो आधी पहाट फुटते झुंजू मुंजू होतो त्याला थोडं बहुत दिसायला सुरुवात होते त्याला परमार्थ मार्ग स्पष्ट होतो रस्ता समजायला सुरुवात होते सद्गुरूंचा उपदेश होतो सद्गुरु रूपी सूर्य त्याच्या जीवनामध्ये अवतरतो आणि तो वर येत असताना मध्ये ज्या प्रकारे मृगजळ आणि या सर्व गोष्टी रिद्धी सिद्धी रूपी बाजूला होतात तसा सद्गुरु रूपी सूर्य जीवनामध्ये जेव्हा अगदी माथ्यावर येतो डोक्यावर येतो सद्गुरु रूपी सूर्य त्याच्या जीवनामध्ये पूर्ण कृपेनी अवतरतो तेव्हा त्याच्या माथ्यावर हा सूर्य प्रत्येक बोधाची या माथया त्याला झालेल्या परमात्म बोधाच्याही माथ्यावर सूर्य पूर्वेकडून येत असताना कधी इथं असेल कधी इथं असेल कधी इथं असेल पण एक वेळ येते की तो पूर्ण डोक्यावरच असतो त्यावेळेला साधकाला आपणच परमात्मा अशा प्रकारचा विलक्षण बोध प्राप्त होतो ज्ञानेश्वर महाराजांनी अचूक शब्द सोहमतेचा माध्यानी आलिया सोहम संप्रदाय चालवत होते त्याला सोहम बोध होतो आणि सोहम बोधाची माध्यान्न त्याच्या जीवनामध्ये अवतरते त्यावेळेला लपे आत्मभ्रांती छाया आपणपा तळी त्यावेळेला आपल्या स्वतःविषयीची भ्रांती म्हणजे आपण देह आहोत मन आहोत बुद्धी आहोत मी देह मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्मांचे फळ आपण भोगी नाता अशा प्रकारचा जो अबोध अज्ञान साधकाच्या ठिकाणी असतं ते अज्ञान त्यावेळेला जेव्हा सद्गुरु रूपी सूर्य प्रत्येक बोध होऊन पूर्ण माथ्यावर येतो आणि सोहम भाव प्राप्त होतो सोहमतेचा माध्यानी आलिया त्यावेळेला लपे आत्मभ्रांती छाया तेव्हा आपल्या संबंधीची भ्रांती म्हणजे आपली छाया आपण जात असताना आपल्या बरोबर जाते खास खळग्यातून आपण नीट रस्त्यावरून जात असताना ती ओबडधोबड रस्त्यावरून वर खाली होत जात असते जर सूर्य अगदीच पूर्वेला असेल तर आपल्या फार मोठ्या सावल्या पडतात तो जसा वर वर येत राहतो तशी आपली सावली लहान लहान होत जाते आणि तो अगदी डोक्यावर आला की आपली सावली संपून जाते उन्हाळ्यामध्ये अगदी माध्यानाच्या वेळेला सावली जेमतेम दिसते न दिसते इतकी कमी असते पण नुकताच शास्त्रीय चमत्कार म्हणू सकाळमध्ये पेपरमध्ये त्याचं फार वर्णन आलं की या रेखांशावरून जेव्हा सूर्य प्रवास करत जातो पुणे ज्या रेखांशावर आहे तिथून तो त्याचं जेव्हा आता दक्षिणायन उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनाच्या दिशेने तो प्रवास करू लागतो मकर संक्रांती नंतर, तेव्हा जेव्हा आपलं गाव आहे त्याच्या रेखांशावरून तो जात असतो त्या दिवशी सावली पूर्णपणाने शून्य होते आणि ही गोष्ट प्रत्येक गावात घडते त्या त्या दिवशी थोड्या वेळापुरती. त्यांनी असं म्हटलं होतं की किती मिनिटापूर्वी मला ती नीट आठवत नाही, पण अशी 20-25 मिनिटापूर्वी पुरती सगळ्या सावल्या आपल्या पायाशी गेल्या, सावल्याच गुप्त झाल्या आणि वेगवेगळ्या शाळांनी हे शास्त्रीय सत्य मुलांना समजावं म्हणून त्या दिवशी मुलांना ग्राउंडवर नेलं आणि कशी सावली शून्य होते हे दाखवलं. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत, जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. आत्मभ्रांतीची छाया ही लपून राहते, नाहीशी होते, तळाशी गुडूप होऊन जाते, त्याच्या पायातच दडून जाते, थोडीही बाहेर राहत नाही, संपूर्ण सोहम बोध होतो. ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती. माया आणि मायेचा प्रभाव, सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यावर भेदाची चोर वेळ फिटली आणि पांथिक योगी प्रवासाला निघाले, अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली आणि मध्ये वेगवेगळे टप्पे ओलांडत ओलांडत पूर्णपणाने सोहम बोध त्यांनी प्राप्त करून घेतला आणि जेव्हा संपूर्णपणाने आत्मभ्रांती छाया हा सद्गुरु रूपी सूर्य संपूर्ण माथ्यावर तळपत असताना नाहीशी होते त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी. विश्वस्वप्न विश्वस्वप्नासकट त्या विश्वस्वप्नातलं विविध प्रकारचं ज्ञान, त्याला अन्यथा ज्ञान असं म्हटलं जातं. एक आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि आत्मज्ञानापेक्षा वेगळं लौकिकातलं जे सगळं ज्ञान आहे ते पारमार्थिक परिभाषेमध्ये अन्यथा ज्ञान. हे अन्यथा ज्ञान घेण्यासाठी जी बुद्धी पाहिजे ती देखील आत्मबुद्धीपेक्षा अन्यथा मती पाहिजे. लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? संपूर्ण आत्मबुद्धीने जर विचार केला तर जगतातली कुठलाच व्यवहार शक्य नाही. असं म्हणतात मेहर बाबा तरुण झाले 22 वर्षांचे आणि आई म्हणायला लागली की मेहर आता तुझं लग्न करायला पाहिजे, तर मेहर बाबा असं म्हणाले की मला दाखव माझ्यापेक्षा वेगळं कोण आहे, जर कोणी दुसरं असेल तर मी लग्न करायचं ना, मला दुसरं कोणी दिसतच नाही, मी कोणाशी लग्न करणार. अन्यथा मतीच जर नसेल तर अन्यथा ज्ञान देखील नाही. ते वेळी विश्व स्वप्नासहिते विश्व स्वप्नामध्ये रमणारी जी मती ती अन्यथा मती, पण जर स्वप्नच नाहीस झालं तर स्वप्नामध्ये रमलेली बुद्धी नाहीशी होते. कधी कधी एखादं चांगलं स्वप्न असतं आणि काहीतरी खूप चांगलं असं चाललेलं असताना जाग येते तेव्हा व्यक्ती परत झोपायचा प्रयत्न करते, दिसावं ते काहीतरी, परत जरा झोप लागावी आणि ते स्वप्न दिसावं, पण एकदा जाग आल्यावर कसं स्वप्न दिसणार, जाग आल्यावर स्वप्न दिसत नाही. त्यामुळं विश्व स्वप्न नाहीस होतं, अन्यथा मती नाहीशी होते. जेव्हा सोहम बोध होतो तेव्हा ज्या बुद्धीला निद्रा प्राप्त झाल्यामुळं ती अन्यथा मती या विशेषणाला प्राप्त झालेली होती, ती अन्यथा मतीच नाहीशी होते, स्वप्न नाहीस होतं, निद्रा उघडते. ते वेळी विश्व स्वप्नासही ते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी. आता ती कशी सांभाळी जाणार? सूर्य वर आला माध्यमी, नुरेची जेथे माया राती, त्या ठिकाणी माया रात्र नाही. म्हणून अद्वय बोध पाटणी या अद्वैत बोध रूपी नगरामध्ये तेथ महानंदाची दाटणी, त्या ठिकाणी महानंद ही एक विशेष संज्ञा आहे. अद्वय बोध रूपी नगरामध्ये ज्या ठिकाणी महानंद भरून राहिलेला आहे, कोंदून राहिलेला आहे, अद्वैतात जो आनंद असतो तो आनंद हा शब्द शांतीशी समानार्थी आहे. आपल्याला आनंद हा शब्द आनंद या वृत्तीच्या अंगाने माहिती आहे. तो आनंद वेगळा, आपल्या मुलीचं लग्न ठरलं, आनंद झाला, तो म्हणजे चित्ताला किंवा मनाला बसलेला सुखद धक्का असतो. मुलगा पास झाला, मुलगी पास झाली, मुलीचं लग्न ठरलं, नातू झाला, अशा ज्या चांगल्या चांगल्या बातम्या असतात तेव्हा जे होतं त्याला आपण आनंद म्हणतो. खरं म्हणजे चित्ताची विचलित झालेली स्थिती, पण त्या विचलिततेमध्ये सुखाचा आभास होतो. आपल्या कल्पनेतलं सुख त्या ठिकाणी निश्चितच असत, पण अद्वय बोधामध्ये जो आनंद असतो त्या आनंदाचं स्वरूप हे वेगळं असतं. त्या आनंदाच्या वेळेला जगत भावनेचा संपूर्ण लोप झालेला असतो. हा अनुभवाचा विषय आहे. हा आनंद नामाच्या वेळेला अथवा शांती ध्यानाच्या वेळेला प्राप्त होते. ध्यानाच्या वेळेला आनंद मिळत नाही, ध्यानाच्या वेळेला शांती मिळते. नामाच्या वेळेला आनंद मिळतो प्रथम आणि मग शांती मिळते. ध्यानाच्या वेळेला अशा करता आनंदाची प्राप्ती होत नाही ज्याला आपण आनंद म्हणतो तसा, कारण मन नाहीसं झालं, वृत्ती नाहीशी झाली की ती शांतीला प्राप्त होते. आपले सगळे वैदिक मंत्र देखील शांतीशी संबंधित आहेत. ओम शांती ही शांती ही शांती ही असं जे म्हटलं जातं ध्यानामध्ये, जेव्हा वृत्ती नाहीशी होते, वृत्ती रहितता प्राप्त होते, त्या वृत्ती रहिततेमध्ये त्या वृत्तीच्या योगाने बाहेर फिरणारा रमणारा, ती वृत्ती ज्या विषयाशी संबंधित असेल त्या विषयाचं चिंतन करणारा जो अंतरात्मा जीव किंवा मी, त्याला आता रमण्यासाठी कोणतं साधनच राहत नाही. वृत्ती हेच त्याचं साधन होतं. वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहिल्यामुळे वृत्ती नाहीशी होते. सुनील जी आलात तुम्ही. वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहिलं की वृत्ती नाहीशी होते. साक्षीत्वामध्ये वृत्ती नाही. वृत्तीकडे अलिप्ततेने पाहिलं की वृत्ती लोप होतो. पण अलिप्तपणाने पाहणं हीच वृत्ती आहे. त्यामुळं अलिप्तपणाने पाहणं किंवा साक्षीत्व हे सर्व काही नाही. समर्थ असं म्हणतात जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. साक्षित्व वृत्तीचे कारण वृत्ती साक्षी वृत्तीमुळं समोरची वृत्ती नाहीशी झाली म्हणून जी वृत्ती शून्यता भासली ती खरी वृत्ती शून्यता नसते. लक्षपूर्वक ऐका मी काय म्हणतोय. त्यावेळेला वृत्ती शिल्लक असते पण आपण साक्षी आहोत ही वृत्ती असते आणि समोर दुसरी कोणतीही वृत्ती नसते. पण समोरची वृत्ती नाहीशी झाली की मग साक्षित्व गळून पडतं. साक्षित्व हे आत मी शुद्ध जाणीवेने धरून ठेवलेलं असतं. समोरची वृत्ती नको म्हणून साक्षी वृत्ती धरून ठेवलेली असते मग साक्षित्व ही संपून जातं. स्वरूपानंदांचा अभंग आहे स्वामी निज धामी चालले. त्यांनी देह ठेवण्याच्या आधी एक काव्य करून ते स्वामी सत्यदेवानंदांना दिलं एका लिफाफ्यात बंद करून आणि सांगितलं की मी देह ठेवल्यानंतर आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अर्पण करून मग हे हा लिफाफा उघडावा. त्याच्यामध्ये हे काव्य होतं अंतरी निज नामी रंगले स्वामी निज धामी चालले. त्याच्यामध्ये मला घेऊन जाण्यासाठी कोण कोण आले याचं वर्णन केलं. नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान सहोदर पांडुरंग ही त्याज बरोबर देवही निज भक्ता भाळले स्वामी निज धामी चालले. पुढे ते असं म्हणतात की दिक कालाचे तुटोनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊनी स्वये चित घन आपण स्वभावे साक्षित्व ही संपले. दिक आणि काल याचं बंधन हे ध्यानाला बसलेला म्हणजे सगळं जगत विसरण्यासाठी बसलेला साधक देखील अनुभवत असतो. त्याला दिशांचं ज्ञान जगताचं म्हणजे स्थळाचं ज्ञान आणि काळाचं ज्ञान असतं. काही काही जणांना ते जास्त वेगवान असतं म्हणजे 15 मिनिटं बसले तर त्यांना असं वाटतं की बहुतेक 35 मिनिटं झाली असतील असं वेगवान असतं. काहींच्या बाबत यथार्थ असतं. आपली जी 1.5 तासाची बैठक आहे ती 1.5 तासाची बैठक संपतानाच बरोबर ते उठू शकतात. पण या भानाबरोबर साधक असतो. जेव्हा वृत्ती लोप होतो तेव्हा दिशांचं भान नाहीस होत स्थळाचं भान नाहीस होत. स्थळामुळे दिशा निर्माण होतात त्यामुळे दिशा स्थळ आणि काळ याचं भान वृत्ती लोपाबरोबर नाहीस होत. अगदी किंचित काळ जरी वृत्ती नाश झाला वृत्ती लोप झाला वृत्ती लय झाला तर त्या वेळामध्ये प्राणशक्तीचा देखील लय होतो आणि तेवढ्या वेळामध्ये देहाचं भान नाहीस होत. याच कारण दिशेचं भान नाहीस होत त्याच्यात अनुस्यूतच स्थळाचं म्हणजे देहाचं भान आलं. देहाचं भान नाहीस झाल्यामुळे परिसराचं भान नाहीस होत आणि तो केवळ अस्तित्व भूमिकेमध्ये असतो. दिक कालाचे तुटो निबंधन जिथे लोपले ते मी तू पण देहाचं भान गेलं की मी आणि माझ्या सापेक्ष तू याचं भानही नाहीस होत. तू याचा अर्थ जगत मी याचा अर्थ देह. पण मी आणि जगत हा भेद देखील लोपून जातो. होऊनी स्वये चित घन म्हणजे केवळ चैतन्य रूपाने भरून राहिलेलं असं काही आपण कसे होऊन जातो आणि स्वभावे साक्षित्व ही संपले. आणि जे स्वभावानी साक्षीत्व धरून ठेवलेलं होतं जगत सोडण्यासाठी, विचार सोडण्यासाठी, माया सोडण्यासाठी, संसार सोडण्यासाठी, अज्ञान सोडण्यासाठी, कल्पना सोडण्यासाठी, ते साक्षीत्व आपोआपच मावळून जात. म्हणून समर्थ म्हणतात की जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. साक्षीत्व वृत्तीचे कारण, वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत साक्षीत्व, समोरची संपली तरी साक्षीत्व जाणवतं याचा अर्थ वृत्ती त्याग नाही झाला, पण वृत्तींचा त्रास बंद झाला. आता मला असं समजायला लागलं की विचाररहित स्थिती चाललेली आहे, हे मला वृत्तीनीच कळलं. ध्यान ही देखील वृत्तीच समजलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढीगा. मी ध्यान करतो आहे या वृत्तीचा अवलंब करून ध्याता ध्येयाशी एकरूप होण्याचा निश्चय करतो. तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एकरूपता होय तव पंडुसुता की जे जेगा. त्यावेळेला ध्येय, ध्यानाची प्रक्रिया आणि ध्याता या तिघांची एकरूपता होईपर्यंत जे करायचं असतं त्याला ध्यान रूढी असं म्हणतात. ही एकरूपता झाली की देह भावना जाते, त्याच्या सापेक्ष असणारी जगत भावना जाते, वृत्ती नाश झालेला असतो आणि तिथं काहीच शिल्लक नसतं, पण आपल्या अस्तित्वाची संपूर्ण जाणीव असते. आहे पणाने आपण असतो. याला एकच एक पूर्ण असं म्हणतात, याला अद्वैत असं म्हणतात. आता तिथं द्वैत काहीच शिल्लक राहिलं नाही. आता त्या नगरामध्ये, म्हणजे जिथं तो आहे जाणीव रूपानी, त्या नगरामध्ये तो एकमेवच आहे. आपण राहतो त्या नगरामध्ये, किती आहे पुण्याची लोकसंख्या, किती, 40 लाख, 25 लाख, 30 लाख. याचा अर्थ मी आहे आणि माझ्या बरोबर उरलेले 39 लाख, किती, 99,999. म्हणजे द्वैतच नाही तर किती विविधतेचा भाव आहे. द्वैत म्हणजे दोन, दोन तर सोडून द्या, इथं लाखो जणांचा भाव आहे. पण हे जे नगर आहे, अशा वेळेला हा ध्याता अनुभवतो ते ठिकाण, ते ठिकाण अशा रीतीने अद्वय बोधामुळे निर्माण झालेलं त्याचं वसती स्थान, त्या नगरामध्ये तो एकटाच असतो. अद्वय बोध पाटणी जेथ महानंदाची दाटणी, त्या ठिकाणी वृत्ती नसते, त्यामुळे त्या ठिकाणी शांती असते. शांती जरी असली तरी आपण शांती भोगतोय असा भाव नसतो, कारण आपण अशा प्रकारची कोणती संकल्पना नसते. एकच एक सुख भरून राहिलेलं असतं, शांती भरून राहिलेली असते. द्वैतात भयम, द्वैत नसल्यामुळे भय नसतं, चिंता नसते, कटकट नसते, रुखरुख नसते, तळमळ नसते, संताप नसतो, काम नसतो. याच्या खेरीज जो स्वतःचा भाव असतो तो या स्थितीतून बाहेर आल्यावर त्याला आनंद किंवा शांती किंवा समाधान किंवा सुख हे आपण मग भाषेने लेबल देणारच, तशा प्रकारे आपण लेबल देतो, आपण त्याला संज्ञा देतो. अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी, असा तो त्या नगरामध्ये एकटाच असतो. नगर तर विशाल असला. स्वरूपी विश्वरूप देखले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व, अशा प्रकारचं काही असत. असं असल्यामुळं मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. मग यावेळेला काय होतं की सुखाच्या अनुभूतीची तुम्ही मला विचारलं की कसं ध्यानाला बसायचं, मी म्हणतो की या मी तुम्हाला सांगतो, आणि मग मी तुम्हाला ध्यानाला बसवतो आणि तुम्ही म्हणता फार बरं झालं. याचा अर्थ की मी तुम्हाला काहीतरी सुख दिलं आणि तुम्हाला बरं वाटलं. इथं एकटाच असल्यामुळं त्याला त्याच्याकडून घ्यायलाच कोणी नाही, यालाही द्यायला कोणी नाही आणि घ्यायलाही कोणी नाही. असं असल्यामुळं घेण्या देण्याचा व्यवहारच मंद झाला, म्हणजे नाहीसाच झाला. म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागली. आणि अशा अद्वय बोध पाटणामध्ये सद्गुरूंच्या अवतीभोवती निर्माण झालेल्या विश्वात अशा बोधामध्ये जे रममाण झालेले आहेत, अशा वेळेला मी तुम्हाला विचारू तुला ध्यानाचं सुख पाहिजे का, तर तुम्ही असं म्हणाल की मी मुळातच सुखी आहे. तुमचे आणि माझे सद्गुरू एकच असल्यामुळं जो तुम्हाला बोध झालेला आहे तो सद्गुरुरूपी सूर्य मावळवीत विश्वाभासू, तुमचा मावळला तसा माझाही मावळला. म्हणून मी तुम्हाला सुख देऊ का असं विचारलं तर तुम्ही मला विचारता की मीच तुम्हाला द्यायचं, हवं असेल तर देतो. आणि जर मी म्हटलो की माझ्यापाशी आहे तर तुम्ही म्हणता माझ्यापाशी आहे. आता घेणं नाही देणं नाही, व्यवहारात घेणं नाही देणं नाही हे फार वेगळ्या प्रकारे वापरतात, पण इथं घेणं देणं बंदच होऊन जातं. द्यायला गेलेला त्याला घ्यायलाच कोणी नाही. म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचे. काय सुंदर होईल पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्कस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि 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 ज्ञानोपा. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मा माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।